आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं प्रधानमंत्र्यांचं महिलांना आवाहन. बिहारमधलं मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची मुख्यमंत्री नितीशकुमार यांची राज्यपालांना शिफारस. आणि इराण अमेरिका चर्चेची पुढची फेरी लवकरच सुरू होण्याची शक्यता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती देशभरात साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये लोकभवन इथं असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण केली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणास्थळ इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. मुंबईसह राज्यातही आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी सकाळपासूनच चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. चैत्यभूमीवर आज शासकीय मानवंदना देण्यात आली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून दिली.
आज ज्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये एक्सचेंज हे डॉलरवर झाल्यामुळे करन्सीचं गोल्ड बॅकिंग त्यांनी काढून टाकलं, आज पुन्हा एकदा अमेरिकेसारख्या देशालाही वाटतं, चीन सारख्या देशालाही वाटतं की आपली करन्सी गोल्ड बॅकिंगची असली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्ड करे एका वेगळ्या पद्धतीनं. आता अमेरिकाही चालला आहे, चीनही चालला आहे आणि जगभरातली सोन्याची खरेदी आज त्या ठिकाणी चाललेली आहे. याचा अर्थ जे 1923 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते जगाने स्वीकारलं आणि आज पुन्हा जग ते स्वीकारत आहे.
महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यातला एक मैलाचा दगड. याविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात ते म्हणाले,
माणसाला माणसांचे हक्क नाकारणारी अशा प्रकारची एक अन्यायकारक व्यवस्था नष्ट करणं हे बाबासाहेबांच्या आयुष्याचं कर्तव्य होतं आणि बाबासाहेबांचा तो आग्रह होता आणि त्यामुळे त्यांनी सुरुवात जी केली ती चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यायला पाहिजे तिथपासून केली. आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 10,000 अस्पृश्यांनी सत्याग्रह केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी चौदार तळ्यावर जाऊन चौदार तळ्याचे पाणी प्याले.
ही पूर्ण मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आज संध्याकाळी 7:15 ऐकता येईल. देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे केलं आहे. देशातल्या महिला वर्गाला उद्देशून एक पत्र त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे. 16 एप्रिलपासून संसदेत यावर चर्चा सुरू होणार आहे. 2029 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून देशात महिलांसाठी आरक्षण लागू करायचं असेल तर या सुधारणा मंजूर होण्याची गरज आहे. या निर्णयाचा परिणाम कित्येक शतकांपर्यंत देशावर होईल असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी देशातल्या कोट्यवधी महिलांचे आशीर्वाद आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांचं प्रतिनिधित्व वाढल्यानं देशातली लोकशाही आणखी मजबूत होईल. देशातल्या महिला धोरण निर्मिती आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होतील तेव्हा विकसित भारताचं स्वप्न अधिक जलद आणि सक्षमरित्या पूर्ण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रस्तावित संविधान सुधारणा विधेयकांचा मसुदा अजूनपर्यंत खासदारांना उपलब्ध करून दिला नसल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतले नेते डेरेक ओब्रायन यांनीही याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपाल सय्यद अता हसनैन यांना केली असल्याची माहिती बिहारमधले मंत्री रामकृपाल यादव यांनी दिली आहे. थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेऊन ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी मंत्रिमंडळ बरखास्त करणं आवश्यक असतं. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत 89 आमदार असलेला भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाच्या विधिमंडळ गटनेत्याची निवडही आज दुपारी होणार आहे. त्यानंतर बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तराखंडमध्ये दिल्ली देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉरचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी थोड्या वेळापूर्वीच प्रधानमंत्री देहरादूनला पोचले तेव्हा स्थानिकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या कॉरिडॉरमुळे दिल्ली आणि देहरादून दरम्यानच्या प्रवासासाठी वेळ 2.5 तासापर्यंत कमी होईल. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2926 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाचा पहिला टप्पा 23 एप्रिलला तर दुसरा टप्पा 29 एप्रिलला आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांसाठी काल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. अर्ज माघारीनंतर आज पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमधले 1478 तर दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघातले 1448 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ECI नेट या ॲपवर उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेली माहिती बघता येईल तसंच प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करता येईल अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. उत्तर प्रदेशात नॉयडा इथं विविध क्षेत्रातल्या कामगारांनी आंदोलन छेडल्यानंतर राज्य सरकारनं किमान वेतनात वाढ केली आहे. गौतम बुद्ध नगरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला असून गेल्या 1 तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावानं तो लागू होईल. राज्यातल्या इतर महानगरपालिका क्षेत्रात तसंच जिल्ह्यात किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे खर्चात वाढ झाली असून जगण्यासाठी आवश्यक वेतन मिळावं या मागणीसाठी नोएडातल्या औद्योगिक पट्ट्यातल्या कामगारांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी 300 जणांची धडपकड केली असून 7 गुन्ह्यांची नोंद केली आहे. नोएडातली आंदोलनं हे सुनियोजित कारस्थान असल्याचं उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात मेरठ आणि नोएडामधून 4 संशयित दहशतवाद्यांना पकडलं होतं याचा उल्लेख करून ते म्हणाले की राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केलेला हा कट असू शकतो. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची पुढची फेरी लवकरच होऊ शकते अशी शक्यता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत काहीही तोडगा निघाला नव्हता पण दोन्ही देशांनी तोडगा काढण्याच्या दिशेनं खूप प्रगती केल्याचं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स म्हणाले. अमेरिकेनं दिलेल्या प्रस्तावावर कुणाकडून मंजुरी घ्यायची याची स्पष्टता इराणच्या शिष्टमंडळाकडे नव्हती त्यासाठी ते तेहरानला परत गेल्याचा दावा त्यांनी केला. इराणनं एकही अण्वस्त्र बाळगू नये ही अमेरिकेची भूमिका कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गुरुवारी पुढच्या टप्प्यातली चर्चा होण्याची शक्यता अमेरिकी प्रसारमाध्यमांनी वर्तवली आहे. इस्लामाबाद किंवा जिनिव्हामध्ये या चर्चा होऊ शकतात. यापूर्वीचंच शिष्टमंडळ यात भाग घेणार की नाही ते अजून स्पष्ट झालेलं नाही. अमेरिका आणि इराणमध्ये एका रात्रीत युद्धबंदी होणार नाही पण चर्चा सुरू ठेवणं आवश्यक असल्याची भूमिका संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं प्रधानमंत्र्यांचं महिलांना आवाहन. बिहारमधलं मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची मुख्यमंत्री नितीशकुमार यांची राज्यपालांना शिफारस आणि इराण अमेरिका चर्चेची पुढची फेरी लवकरच सुरू होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.